वेलकम टू द पुणेकर पॉडकास्ट, पुण्याचा आपला पॉडकास्ट. मी अनघा आणि आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ आर्किटेक्ट अविनाश नवाथे. मिस्टर नवाथे हॅज प्लेड अ मेजर रोल इन शेपिंग अप द सिटी ऑफ पुणे अँड इट्स स्कायलाईन इन द ट्रू सेन्स. त्यांनी सगळ्या प्रकारच्या इमारती म्हणजे मॉल्स, ऑफिस बिल्डिंग्स, शैक्षणिक संस्थांच्या बिल्डिंग्स आणि पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरांमधल्या असंख्य घरांनाही डिझाईन केलेलं आहे. त्यांनी डिझाईन केलेल्या घरांमध्ये आज असंख्य पुणेकर मजेत राहत आहेत. मिस्टर नवाथे, पुणेकर पॉडकास्टमध्ये तुमचं खूप स्वागत.
नमस्कार अनघा, तू म्हणजे फारच कौतुक केलंस माझं, पण थँक्यू. म्हणजे काही वेळेला चांगले शब्द आपल्याबद्दल कोणी बोललेलं चांगलं वाटतं.
नाही सर, यू डिझर्व दॅट म्हणूनच आम्ही म्हणतोय. आपण सुरुवात करूया.
हो हो.
तर आम्हाला थोडंसं तुमचं बालपण, तुमचं शिक्षण, तुमचे जुने दिवस याच्याबद्दल काही सांगाल.
ओके. मी पूर्णपणे पुणेकर आहे. बॉर्न बॉटम पुणे म्हटलं तरी चालेल, आणि तोही सदाशिवपेठ आणि नारायणपेठ.
ओके.
त्यामुळे माझा जन्म हा ऍक्च्युली नारायणपेठेतला, म्हणजे माझा जन्म हा घरीच झाला.
बरं.
म्हणजे खरं पण तेवढा मी मोठा नाही आहे, तरी पण 8 अंशांचा जन्म आहे. पण त्यावेळेला काय फॉर व्हॉट अ रिझन, पण आमचा नारायणपेठेत वाडा होता आणि माझा जन्म ऍक्च्युली त्या वाड्यातच झालेला आहे. 9वी शाळा आणि तिकडनं 11वीपर्यंत 9वी, त्यानंतर जे जेला गेलो. पण तो अर्थात पुढचा भाग. पुण्याच्या संदर्भात लहानपण जर सांगायचं म्हटलं तर खरोखरच ते प्रचंड बदललेलं आहे. आणि ओव्हरऑल जेव्हा मी आठवायचा प्रयत्न करतो तेव्हा माझ्या लहानपणी, म्हणजे 58 किंवा रादर कळायला लागल्यापासनं, म्हणजे एक साधारण 65 लेट 60s असं जर म्हटलं तर खरोखरच ते एक टुमदार पेन्शनर असं गाव होतं. म्हणजे अगदी साधी काही आठवण सांगायची म्हटली तर लक्ष्मी रोडवरती आम्ही संध्याकाळी 5 नंतर क्रिकेट खेळायचो.
अच्छा.
आणि रेग्युलर तिथं कुठेही काहीही गर्दी किंवा काही असं काही नव्हतं. म्हणजे ते अगदी क्वचित मी टांगे बघितलेले आहेत, हातगाड्या बघितलेल्या आहेत. म्हणजे सामान इकडून तिकडनं यायचं, म्हणजे तो रेग्युलर माणूस ओळख द्यायचा, हे मला अगदी आठवत आहे. आता सांगितलं तर विश्वास बसणार नाही, पण आमच्या लहानपणी जेव्हा विसर्जनाला जायचो तर ह्या मुठा नदीत मी पोहलेलो आहे त्यावेळेला.
म्हणजे विसर्जनाच्या
दिवशी. आणि म्हणजे ते पाणी स्वच्छ होतं, म्हणजे असं आज नाही म्हटलं तरी एक 40-50 वर्षांपूर्वी पाणी त्याच्यावरनं धपाटे खाल्लेले आहे, पण पाणी बऱ्यापैकी स्वच्छ होतं. की ठीक आहे, त्या लहान वयात काय असतं, त्याच्यावरनं आजार पडलं किंवा हे झालं असं आजारी पडलं वगैरे असं काही झालं नाहीये. तर ह्या एक ओव्हरऑल सगळीकडे म्हणजे नारायणपेठेत मी म्हटल्याप्रमाणे आता जो झेड ब्रिज आहे तेव्हा अर्थातच तो नव्हता, पण तिथल्या लेनमध्ये मी राहायचो. तिकडनं 9वी म्हणजे आमची एक ही आठवण देखील आता लोकांना सांगितली तर आश्चर्य वाटतं, की आश्चर्य म्हणजे वेळेच्या दृष्टीनं मी म्हणतो की बरोबर पाऊण तासाची सुट्टी असायची आणि मग 9वी ते डबा खायला मी घरी यायचो, डबा खायचो आणि परत जायचो. हे सगळं पाऊण तासात अगदी आरामात चालत व्हायचं, म्हणजे सायकल पण नव्हती. तर हे आता 9वी नॅचरली त्यावेळेला एक अतिशय प्रतिष्ठित असं शाळा होती. मराठीच्या अनुषंगाने तर फारच त्याचं एक अप्रूप मला खूप वाटतं की वाचनाची आवड, मराठी बोलण्याची, नाटकाची आवड ही सगळी शाळेनं दिलेली एक देणगी आहे असं मला वाटतं. बाकी सगळीकडे त्यावेळेला हिंडणं फिरणं म्हणजे ज्यादा तर करून सायकलच होती. म्हणजे एक 10वीनंतर वगैरे तुम्हाला ती 8वी 9वीनंतर सायकल मिळायची साधारण घरातली, मोठ्या भावाची म्हणा मला त्याची सायकल मिळाली होती. सो सायकल बरोबर हिंडणं हा त्यातला एक महत्वाचा असा भाग होता.
ओके. आणि मग पुढे जाऊन तुम्ही आर्किटेक्चर निवडलं, म्हणजे ज्या काळात इंजिनियर डॉक्टर होणं हे हमखास लोक करायचे, पण आर्किटेक्चर हे फील्ड तसं थोडंसं अननोन होतं, तर तेव्हा आर्किटेक्चर निवडण्याचं कारण म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आर्किटेक्ट होतं का? की
खरं म्हणजे ह्याचा विचार करतो ना तेव्हा माझं मला आश्चर्य वाटतं तसं फॅमिलीमध्ये डायरेक्ट इन्फ्लुएन्स करेल असा कोणी आर्किटेक्चरल व्यवसायाशी प्रोफेशनशी निगडीत असलेला कोणीही व्यक्ती नव्हतं. पण माझे मित्रही मला सांगतात की साधारण 8वीमध्ये मी ठरवलं होतं की आर्किटेक्चरला जायचं. मी दोनच ड्रीम होती, आर्किटेक्चर करायचं आणि मेनली मला जे जे बंद करायचं.
अच्छा.
म्हणजे त्या वेळेला काहीतरी असं 6वी 7वीत वगैरे असताना मुंबईला काका बरोबर गेलो होतो. म्हणजे टिपिकल तो प्रवास सगळा ट्रेननी जायचं, मग तिथं काका दुसरा एक काका माझा मुंबईला असायचा. तर मला काही नॅचरली सगळे चुलत भावंड वगैरे काही जागा बघायला वगैरे राडीचा बाग बघू किंवा चौपाटीला जाऊ वगैरे वगैरे, तर तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की मला जे जे बघायचं आहे.
ओके.
म्हणजे कुठेतरी त्याचं वाचनात ते जे जे आलं होतं आणि मला असं वाटतं की आय एम व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की मला ते दोन्हीही माझे जे स्वप्न आहेत ती पूर्ण झाली.
नाही, ती सगळ्यांची होत नाही. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये ऍडमिशन मिळणं इज अ प्रेस्टीज.
हो, अक्षरशः काय म्हणतात ज्याला म्हणतात ना वॉक इन ऍडमिशन सारखं मिळालं होतं.
ओके.
आणि आता काय मी फार हे म्हणून सांगत नाही, पण माझी शेवटची जुनी SSC 74 बॅच आणि त्यावेळेला मला काहीतरी काहीतरी 75-76% मिळाले होते, जे त्यावेळेला खूप समजायचे. त्यामुळे जेव्हा मी ते मार्कशीट पाठवली जे जेला आणि काका रादर घेऊन गेला मुंबईचा काका, तर त्यांनी ती मार्कशीट बघून म्हणाले अरे ह्याला इतर कुठे जायचं नाही आहे का, आर्किटेक्चरलाच येतोय. म्हणजे साधारणपणे असं तू म्हणाल तसं इंजिनिअरिंग वगैरे हा अनेकांचा पहिला प्रेफरन्स असायचा. आणि तर अरे चांगले मार्क आहेत वगैरे, घ्या पण फॉर्म भरा आणि घ्या ऍडमिशन. आणि असं त्यांनी ते ऍडमिशन देऊन मला फोन करून सांगितलं की बाबा ऍडमिशन झालेली आहे, आता या तुम्ही.
सो मग तुम्ही मुंबईला जाऊन तुम्ही तुमचं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं. मुंबईला तुम्हाला जायचंच होतं, जे जेला ऍडमिशन हवीच होती. त्याच्यानंतर मग पुण्याला यायचंच होतं का?
100%. म्हणजे दोन गोष्टी, मला मुंबईला जायचं होतं असं मी कधी म्हणणार नाही, मला जे जेला जायचं होतं. म्हणजे जे जे हा त्यातला एक महत्वाचा असा फॅक्टर होता. मुंबई बाय डिफॉल्ट बरोबर आलेली गोष्ट होती. मुंबई तशी मला कधीच आवडली नाही आणि त्यामुळे जेव्हा मी सेकंड थर्ड इयर पासून मी ऍक्च्युली सर्व्हिस वगैरे चालू केली होती पार्ट टाइम, तर शेवटच्या वर्षी एक RW गुडाळ म्हणून एक फर्म होती आणि त्या ठिकाणी मी जेव्हा लागलो इंटर्न तिथं केलेलं नाही, इंटर्न नंतर रेग्युलर सेमी आर्किटेक्ट म्हणता येईल, डिग्री मिळाली नव्हती पण बऱ्यापैकी एक्सपिरियन्स होता. तर जेव्हा मी तिथं लागलो तेव्हा त्यांना पहिल्याच इंटरव्ह्यूला सांगितलं होतं की सर मला ज्या दिवशी मला डिग्री मिळेल त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुण्याला जाणार, मी एकही दिवस थांबणार नाही इथं.
ट्रू पुणेकर.
ट्रू पुणेकर. आणि म्हटलं फक्त डिग्री मिळेपर्यंत, म्हणजे रिझल्ट लागेपर्यंत. बायचान्स नापास झालो वगैरे आणि म्हणून काही रिपीट करावं लागलं तर ती गोष्ट वेगळी, पण जर मी पास झालो तर मी लागलीच दुसऱ्या दिवशी पुण्याला जाणार.
अच्छा.
आणि मला पुण्याला 100% यायचं होतं. त्यामागचं कारण असं होतं की एकतर घर होतं आमचं, मी म्हटल्याप्रमाणे की नारायणपेठेत वाडा होता, तो आता रिसेंटलीच आम्ही विकला आणि तिथं एक बिल्डिंग हे डेव्हलप झाली आहे. आणि ती करताना मला खरोखरच आश्चर्य वाटत होतं, त्या अख्ख्या वाड्याचं जर डायमेन्शन बघितलं तर 15 फूट बाय 60 फूट.
अच्छा.
असा तो वाडा होता आणि तो आम्हाला एवढा मोठा वाटायचा. त्याच्यात अंगण होतं, ground+1 स्ट्रक्चर होतं, 3 बेडरूम होते. आता त्या बेडरूम म्हणजे यु कॅन इमॅजिन ते 10x10 म्हणजे देखील मोठी बेडरूम वाटायची. आणि म्हणजे आम्हालाच असं नाही तर आमच्या नातेवाईकांमध्ये देखील कोणाकडे एखादा मोठा काहीतरी 5-6 खोल्यांचा बेडरूमचा बंगला असावा, तशा टाईपची ती फिलिंग असायची लोकांची, अरे केवढं मोठं आहे. म्हणजे का ते मोठं वाटायचं आहे खरंच मला आता कळत नाही, पण त्या ह्याच्यामध्ये म्हणजे एकतर राहणं होतं आणि कोणीतरी मला म्हणजे जे माझे मेंटर होते त्यांनी मला नेहमी सांगितलं होतं की जिथं तुला म्हणजे जे तुझं कार्यक्षेत्र निवडशील तिथं पहिल्या दिवशी पहिल्या तिथं जा. म्हणजे तुला त्या दिवशी काम मिळाल्यानंतर मी आता इथं माझं कार्य ह्या एरियात करणार आहे असं नाही. कुठेही गेलास तरी वेटिंग पिरियड असतो, तर तो जितक्या लवकर चालू करशील तेवढं ते चांगलं. त्यामुळे तोही भाग होता. पुढं तेव्हा म्हणजे राणीची व्यवस्था होतीच, आई वडील होते, जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे उचलून काही पैसे द्यायचे नव्हते कुठे राहण्याकरता. आणि त्यामुळे तो एक पहिला चॉईस होता. आणि मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी कार्यक्षेत्र हे पुढंच करायचं होतं आणि त्या दृष्टीनं पण दुसऱ्याशी डेफिनेटली अगदी आणि खरोखरच माहिती जेव्हा सगळे पेपर दिल्यानंतर मला लक्षात आलं की आपण काही नापास होणार नाही, मग तेव्हा सरांना जाऊन सांगितलं गुडाळांना की असं असं म्हटलं ठरल्याप्रमाणे आता माझं झालंय सगळं, आता काय एखादा दिवस प्लस मायनस पॅकिंग करायला लागेल तोच, पण आता मी निघतो.
आजपर्यंत तुमच्या प्रॅक्टिसमध्ये मला वाटतं तुम्ही पुण्यातल्या सगळ्या नामांकित बिल्डर्स बरोबर, सगळ्या उदयोन्मुख बिल्डर्स बरोबर कामं केलेली आहेत. तुमची सुरुवात कुठून झाली कामाची?
हा मी ह्या प्रश्नाला खूप ठिकाणी गंमत म्हणून एक खूप उत्तर दिलेले आहेत. आणि पर्टिक्युलरली जी मंडळी कुठेतरी ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा काही काही वेगवेगळ्या शास्त्रादोर विश्वास ठेवतात त्यांच्याकरता एक अतिशय छान एक्झाम्पल आहे. जेव्हा मी म्हटल्याप्रमाणे काही आगापिछा नसताना मी पुण्यात आलो, पुण्यात आल्यानंतर मी 9 अशी नावं काढली होती आणि मला तो आकडा अगदी स्पेसिफिकली आठवतोय की ह्या व्यवसायाशी संबंधित असलेली मंडळी जी आपल्याला कामं देऊ शकतील, ज्याला प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट असं म्हणता येईल. मग त्याच्यात श्रीमंत मित्र की ज्यात पैसेवाले नोन आहेत, किंवा कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेले कोणी नातेवाईक ओळखीचे, अशी आठवणीला स्ट्रेच देऊन मी ती नावं काढली होती 9 जणांची. आणि आता इतक्या वर्षांनी सांगायला खरंच आश्चर्य वाटतं, त्या 9 जणांपैकी एकानंही मला काम दिलं नाही.
अच्छा.
म्हणजे अरे हे माझं कोणतरी असे असे आहेत आणि ते बिल्डर आहेत किंवा ते अमुक करतात, पण त्यांनी कोणीही काम दिलं नाही. आणि खरोखरच असं होतं की हे काम कुठं येतात मला हे आपल्याला खरोखरच कळत नाही. तो जो एक फेमस डायलॉग आहे की कोणीतरी तुमच्याकरता पॅराशूट बांधत असतं, हा तसा भाग आहे की सडनली कुठल्या तरी रेफरन्सनी ही मंडळी येतात. म्हणजे एक सांगायचं तर हे जे गुडाळ सर ज्यांच्याकडे मी काम करायचो त्यांना मी सांगितलंच होतं की मग अशी म्हटल्याप्रमाणे की मी लागलीच दुसऱ्या दिवशी येणार आहे, तर त्यांनी मला विचारलं की तू एक्झॅक्टली करणार आहेस काय, तर मी म्हटलं काही नाही, जाऊन घरी जाणार आणि मग बघणार काय, मला काहीच माहीत नाही. पण ते ज्याला काय म्हणता येईल एक सूर जुळलेलं होते किंवा त्यांनाही, ते म्हणाले एक काम कर, माझ्या मित्राचा तिथं फ्लॅट आहे, तिथं मी ऑफिस चालू करतो, मी कुठलं तरी काम घेतो आणि तू ते काम तू कर. तर आता DSK जिथं बसतात स्वतः त्या बिल्डिंगमध्ये त्यांचा एक फ्लॅट होता.
अच्छा.
आणि एक्झॅक्टली त्याच ऑफिसमध्ये मी माझी करिअर चालू केली, ज्याच्यामध्ये म्हणजे मी आणि त्यांनी एक ऑफिस बॉय भास्कर म्हणून त्याचा नाव होतं मला वाटतं, आणि तो आम्ही दोघं. आणि खरं सांगायचं तर काम असं काहीच नव्हतं. त्यांना इथंच गोखले रोडवरती एक ती अजूनही बिल्डिंग आहे, तर त्या बिल्डिंगचं एक काम मिळालं, 5,000 फुटाचा प्लॉट वगैरे होता आणि ते म्हणाले की ठीक आहे याचं सगळं कर आता पुढचे सोपस काय. आणि ते पहिलं काम आणि ते काम करत होतो. आता हे करत असताना कॉर्पोरेशनमध्ये माझं सगळीकडेच उमेदवारी चालत होती, तर हे डिझाईनिंग काय जे असेल ते साईटी बघायचं, म्हणजे अगदी पहिला कॉलम उभा राहिला तेव्हा जी एक्साइटमेंट होती ती खरोखरच अशी आवडलेली असते की अरे मी डिझाईन केलेल्यापैकी काहीतरी उभं राहते इथं. आणि कॉर्पोरेशनलाही खूप जाणं येणं होतं. तिथं मला एकानी असं जनरल विचारलं की अरे मला असा बंगला करायचा आहे तर तू करशील का, आणि मग ती अशी एक सुरुवात झाली.
ओके. तुम्ही पेठांपासूनचं पुणं ते आज हे कॉस्मोपॉलिटन कल्चर जे नव्याने पुण्यात आलं आहे तिथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामधलं सगळं पुणं अनुभवलेत आणि ॲज अन आर्किटेक्ट अनुभवलेत, याच्यामधले काही चांगले वाईट बदल जे तुम्हाला जाणवले आहेत त्याच्याबद्दल काही सांगू शकाल?
खरं सांगायचं ना तर माझा स्वभाव असा फार नॉस्टेल्जिक होण्यातला नाही आहे. म्हणजे मला तू विचारलं म्हणून मी आठवत आठवत सगळ्या गोष्टी सांगतोय, पण असं फारसं मी भूतकाळात रमण्यातला नाही आहे. म्हणजे मी त्या दृष्टीनं पुणेकर नाही आहे. आणि हे सगळे बदल ठीक आहे, काल जे होतं त्यापेक्षा आजचा भाग हा वेगळा असणारच आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की काही काही बाबतीत असं एक पुणेकर म्हणून नेहमीच ज्याला काय म्हणता यू आर ऑलवेज सरप्राईज्ड. म्हणजे काहीतरी 4-5 वर्षांपूर्वी बायको आणि मी कुठल्या तरी मॉलमध्ये काहीतरी त्याची खरेदी चालली होती. नेहमीप्रमाणे सगळे नवरे मंडळी, म्हणजे मी आपला हातात पिशा घेऊन आपला जनरल टाईमपास करत बसत होतो. आणि मग एक तास सव्वा तास जो काही मी तिथं होतो, मला एकदम सडनली म्हणजे त्या तासात मी असं ऑब्झर्व करत होतो आणि मला तासाने एक कन्क्लुजन असं हे झालं की ह्या एक तासामध्ये मी एकही मराठीचा शब्द ऐकला नाही आहे.
बरं,
प्रचंड म्हणजे जसा दिवाळी होती खूप गर्दी होती आणि एवढं असून तिथली कुठलीही माणसं सेल्समन असू देत, यंगस्टर्स असू देत आणि अगदी माझ्या वयाची जी काही येत होती मंडळी तीही अगदी हिंदीमध्येच, हिंदी इंग्लिश किंवा इंग्लिश.
अच्छा,
म्हणजे कोणीही म्हटलं बायको तिची ते सगळी खरेदी करून आली, म्हटलं मला आता हा एक तास हा कधी आयुष्यात विसरणार नाही कारण मी इथं मराठीचा शब्दच ऐकला नाही आहे. आणि मला तेव्हा एक असं जाणवलं की खूप खूप बदललेलं आहे. म्हणजे कॉस्मोपॉलिटन झालंय वगैरे वगैरे हा तर प्रश्न एक आपण बघतच होतो, पण हे इतक्या लेवलपर्यंत गेलेलं आहे की लोक मराठी ही पहिली भाषा म्हणून बोलत नाहीत. ते अगदी खास प्रयत्नपूर्वक कोणाशी बोलायचं असेल तर हा एक भाग आहे. मी जेव्हा म्हटलं त्याप्रमाणे की एक मला निश्चित अशी ज्याला काय म्हणता येईल उडियू म्हणा किंवा एक साधारणपणे जे बघण्यात गोष्ट आली ती अशी की मी म्हटल्याप्रमाणे नारायणपेठ टू दुमोबी हा माझा अक्षरशः दररोज चालत जाण्याचा शाळेमधला रस्ता होता. म्हणजे थोडक्यात अलका टॉकीज ते तो अपोलो चौक हा पूर्ण एरिया हा माझा 1970 ते 1985 हा माझा कम्प्लीट सतत बघण्यातला दिवसातला तो भाग होता. ह्या सगळ्या एरियाची डेव्हलपमेंट ही साधारणपणे 1985 नंतर चालू झाली. आपला डीपी प्लॅन पहिला 87 आला आणि त्याच्यानंतर त्याला पूर्णपणे एक मोठं असं बूस्ट मिळाला किंवा त्याच्या पद्धतीत झालं. आणि मला नेहमी एक रुखरुख अशी वाटते की हे इतकं रिसेंट डेव्हलपमेंट असताना तो रस्ता वाढला का नाही, मोठा का झाला नाही. त्यावेळेला सगळे हे 1000-1% सगळे घरं जी होती ती जुने वाडेच होते. म्हणजे त्यातलं कुठलंही भाग हा नवीन बांधलेला नव्हता. 85 तिथं एकही नवीन बिल्डिंग नव्हती. म्हणजे 85 ते 87 याच्यात तो जो काय आता वनवे करावा लागतोय, पार्किंगला प्रॉब्लेम आहे, हे सगळं जे आहे, म्हणजे त्यावेळच्या 87 डीपीमध्ये तो जर मोठा झाला असता, 100 फुटाचा झाला असता, तर ही सर्व डेव्हलपमेंट आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात झाली असती.
बरोबर.
आता ती करणं शक्य असं नाही आहे. म्हणजे केली तरी अजूनही 5-25 वर्ष आपल्याला सगळ्यांना थांबावं लागेल. तर हा भाग मला अगदी प्रकर्षाने याचा जाणवतोय.
खरंच आश्चर्याची गोष्ट. खरंच खरोखर.
आणि मला ऍक्च्युली एक कुठेतरी मध्ये प्लॅन आला होता बघण्यात, जो ब्रिटिश कालीन त्यांनी सिटी प्लॅन केलेला होता आणि त्याच्यात लक्ष्मी रोड हा 100 फुटी दाखवला होता.
बरं.
पण नंतर जी काही लोकल स्थानिक पद्धतीत बदल केले तो त्याच्याही पेक्षा छोटा केला. मग वाढून वाढून तो आता 50 फुटाचा जेमतेम झालेला आहे
आणि आज तो अपुरा पडतोय
निश्चितच.
सर, हे मागचं 1.5-2 वर्ष आपण सगळेजण एका वेगळ्या करोना पर्वातनं गेलो आणि प्रत्येक इंडस्ट्री ही त्या करोनामुळे अफेक्ट झाली. मोर दॅन दॅट, प्रत्येक माणसाची लाईफस्टाईल त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाली आहे आणि प्रत्येक माणसाच्या लाईफस्टाईलमध्ये बरेच चेंजेस आले आहेत. बिईंग अन आर्किटेक्ट मला वाटतं तुमचं प्रोफेशन सगळ्यात जवळून ह्या गोष्टीशी निगडीत आहे, तर तुम्हाला जाणवलेले आणि तुम्ही तुमच्या डिझाईन्समध्ये आणि बिझनेस प्रोसेसेसमध्ये काही फरक केलेले आहेत का आफ्टर करोनाचा काळ? अजून आफ्टर म्हणता येणार नाही कदाचित, पण वी से आफ्टर करोना.
एक असं डेफिनेटली म्हणता येईल की करोनाचा एक इमिजिएट रिस्पॉन्स म्हणून काही गोष्टी ह्या डिझाईनमध्ये इमिजिएटली इन्कॉर्पोरेट करण्याचा एक विचार आणि त्या दृष्टीनं प्रोसेस ही सगळी केली. पण खरं सांगायचं तर आता ती एक ज्याला काही रिफ्लेक्स ॲक्शन म्हणता येईल तसं की एक करोनाचा हा थ्रेट आला आहे आणि इमिजिएटली त्या पद्धतीनं आपण रिॲक्ट रिफ्लेक्स रिॲक्शन म्हणून ते करतोय. आता खरं म्हणजे ह्याच्यावरती आता आर्किटेक्चरल ह्याच्यात लेख यायला लागले की खरोखरच हे की ती लॉंग टर्म इम्पॅक्ट होणार आहेत आर्किटेक्चरली बीबद्दल. सोशली तर खूप झालेले आहेत, सोशल डिस्टन्सिंग पासून ते जे उठून पटकन कुठे गावाला जाणं हे करणं वगैरे हा भाग वेगळा. सगळ्यात पहिलं जे इतरांच्या बाबतीत झालं तेच आर्किटेक्चरल आस्पेक्टने झालं की वर्क फ्रॉम होम हा एक पहिला इंटरनल आपण म्हणूया की पहिला प्रभाव जो झाला तो इंटरनली की वर्क फ्रॉम होम. म्हणजे 2019 जो मे जून एक टोटली लॉकडाऊन होतं त्यावेळेला ही सगळी मंडळी आपली ऑफिसची मंडळी होती ती घरनं काम करत होती. खरं सांगायचं तर कितीही जरी त्यांनी अगदी सिन्सिरिटीनं काम केलं तरी त्याच्यात खूप लिमिटेशन्स रिझल्टच्या बाबतीत होत होते. एक तर आपलं डिझाईन हा आस्पेक्ट क्रिएटिव्ह असा आहे की ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. त्या व्यक्तीबरोबर बसून बोलून त्याला त्याचे सगळ्या गोष्टी समजून सांगणं हा त्यातला महत्त्वाचा आहे. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं की आपल्या त्या टेक्नॉलॉजीमध्ये अजून तेवढं काय सॉफिस्टिकेशन म्हणा ॲडव्हान्समेंट आली नसल्यामुळे ते इरिटेशन जास्त झालं. म्हणजे झूम कॉल म्हणजे डोक्याला ताप असतो, मध्येच बंद पडायचा, मध्येच आवाज यायचा नाही, शेअरिंग मध्ये काही दिसायचं नाही. बर आपल्यातली अनेक मुलं मुली या खेडेगाव तर म्हणता येणार नाही पण सेकंड टिअर सिटीजमध्ये वगैरे कुठे सातारा सांगली वगैरे अशा तिकडनं खूप जण आहे. आता त्यांना नेट कनेक्टिव्हिटी हा तर एक मेजर प्रश्न होता, त्यामुळे दोन तास बोलल्यानंतर कोण काय बोलतं हे कळायचं नाही अशा स्टेजला ते सगळं आलं. डिझायनिंग तर हा पुढचाच भाग आहे. म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की जास्तीत जास्त तुमचा एक सगळं गोष्ट झाल्यानंतर एक टेक्निकल ड्रॉइंग असेल तर ते इनडिपेंडंट ऑफ सुपरविजन असं ते होऊ शकलं. पण डिझायनिंग प्रोसेस ही आम्हाला खूपच चॅलेंजिंग झाली. लोकांनी केली त्यातल्या त्यात लोक धडपडत होते. पण हा एक भाग हे आला. दुसरा भाग जो होता की वर्क फ्रॉम होममध्ये त्या इंडिव्हिज्युअल लोकांनाही भरपूर अडचणी होत्या. म्हणजे टेक्निकल अडचणी ह्या तर माझ्या दृष्टीनं मायनॉर आहेत. सोशल अडचणी त्यांना एवढ्या आल्या, पर्टिक्युलरली ज्या काही लेडीज स्टाफ वगैरे होता की ज्यांना लहान मुलं आहेत वगैरे त्या घरामध्ये काम करताना आई घरात आहे म्हटल्यानंतर ती मुलं जी एरवी कोणाबरोबर ही डे केअरमध्ये वगैरे असायची ती कधीही मला आई आईच पाहिजे. म्हणजे असं अनेक वेळेला व्हायचं की आम्ही म्हणायचं गारे राहू दे त्याला आधी शांत कर बघ नंतर बघू आपण नंतर बोलूया असा तो एक भाग होता. त्यांना त्या दृष्टीनं त्यांनाही काही चॉईस नव्हता. परत आपल्या सोशल वर्किंग असं आहे की घरात जी आई आहे तर ती कोणाची तरी सूनही असते बायकोही असते. हा तर भाग फारच प्रकर्षाने जाणवला की अरे त्यांना करावं लागतं. म्हणजे खूप जणांनी नवऱ्यांनी वगैरे आपण ते ग्रुपमध्ये गमतीनं आता मी झाडू मारतो मी हे करतो हे सगळं झालंय पण ॲट द एंड ऑफ अ डे ही सगळी जबाबदारी ज्यादातर करून महिला वर्गातीच उचलली. आणि ते आणि हे असं करताना त्यांची होणारी तारांबळ ही खरोखरच खूप होती. आणि खरं सांगायचं तर त्यांच्यातल्या अनेक जणांनी नंतर सांगितलं की बाबा जेव्हा ऑफिस चालू येईल तेव्हा आम्ही ऑफिसला येतो आम्ही इथं घर वर्क फ्रॉम होम नको. आणि कालच त्या आर्च डेलीमध्ये एक तो लेख आला होता की करोनाचे आर्किटेक्चरल इम्पॅक्ट हे सगळ्यांनी बेसिकली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक रिफ्लेक्स ॲक्शननी कन्क्ल्युजन काढलं होतं की आता ऑफिसेसला डिमांड एकदम कमी होईल, लोक ऑफिसला जाणारच नाही, सगळे वर्क फ्रॉम होम करतील, म्हणून घराची साईज वाढवा, तिथं त्याला वायफाय देऊन वगैरे एक वेगळी रूम द्या वगैरे. पण त्यांनी असं सांगितलं की ते आता ह्या इमिडिएट रिॲक्शन सोडल्या तर सबसिक्वेंटली लोक रिअलाइज करायला लागलेले आहेत की नाही ते काय तेवढं नाही, हे तात्पुरती सोय होती, तात्पुरती रिॲक्शन होती, हे ह्याला परमनंट गोष्ट सर्व प्रोफेशनमध्ये किंवा सर्व बिझनेसेसमध्ये होणार नाही. मुळात काय आहे की आय टी लोक म्हणजे मुळातच ते वर्क फ्रॉम होम करत होते कारण त्यांचे बेसिक क्लायंट जे होते ते देशाच्या बाहेरच होते, त्यांचं मेजर कम्युनिकेशन जे होतं ते ऑनलाईनच होतं, आणि ते फक्त तिथं काम केलं काय आणि घरात काम केलं काय याच्यात त्यांना अदरवाईज काही फरक नव्हता, लॅपटॉप घेतलं की त्यांचं काम झालं. तर पण इतर हे सगळे जे काही आपले प्रोफेशन्स आहेत, आर्किटेक्चर असू दे, इंजिनिअरिंग असू दे, किंवा ज्या ठिकाणी बिझनेस वाईज काही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आहे, तर त्यांना वर्क फ्रॉम होम हा मुद्दाच कधी नव्हता आणि तो तितका सक्सेसफुल झाला नाही. त्यामुळे परत लोक हा विचार करतायत की हे वर्क फ्रॉम होम हे परमनंट फीचर राहणार आहे का थोडंच त्याला इफेक्ट होईल आय टी सारख्या ठिकाणी, पण रेस्ट ऑफ द थिंग्स विल कंटिन्यू ॲज इट इज, हा एक भाग झाला. सेम गोष्ट जी दुसरी इमिडिएटली रिॲक्शन जी होती आहे की ह्या करोनाच्या अनुषंगाने टचलेस ह्या गोष्टी करायच्या, तो डेफिनेटली एक सुपरफिशियल म्हणता येणार नाही पण एक मेजर अशा गॅझेट्समध्ये त्याचं इम्प्लिकेशन्स येतील. पण त्यानं एक काय तुमचं कोर बदलेल का, तर कोर नाही बदलणार की हे देअर विल बी ट्रान्झॅक्शनल स्पेसेस म्हणजे जशा लॉबीज असतील हे असतील, तर ह्या गोष्टी डेफिनेटली एक इन्कॉर्पोरेट करतील. पूर्वी ते करायचेच नाही असं नाही, पण आता त्याला एक 100% अस्तित्व म्हणा किंवा आयडेंटिटी किंवा नेसेसिटी अशी आलेली आहे. कारण आता गप्पच म्हणून काल परवाचं असं झालं की कुठल्या तरी याच्या आपण टिपिकल ते लेटर बॉक्स रूम वगैरे केलं आणि नंतर म्हटलं की अरे आता कित्येक वर्षात मला कुठलंच लेटर आलेलं नाही आहे,
बरोबर,
आणि त्या लेटर बॉक्स करण्यापेक्षा म्हटलं मग देन वी चेंज इट टू कुरियर रूम. कारण आपण सगळ्याला आपल्याकडे आता येत आहे त्या कुरियर येत आहे, आणि मग ते कुरिअरचं काय तुमचं ते सॅनिटाईज करणं किंवा ठेवून देणं ते काही लेटर बॉक्समध्ये जात नाही, तर ह्या गोष्टी अशा एक काही ॲप्लिकेशन्समध्ये डेफिनेटली चेंज होतील.
ओके, आता काही रॅपिड फायर क्वेश्चन्स, वन लाईन आन्सरवाले क्वेश्चन्स म्हणता येईल. तुम्ही आर्किटेक्ट झाला नसता, आता तुम्ही म्हणालात आठवीपासूनच तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचं आहे, पण जर ते झाला नसतात, टचवूड तुम्ही झालात पण नसता होऊ शकलात, तर तुम्ही काय झालं?
मला सध्या एक असं डेफिनेटली वाटतं की मला असं ऍक्टर किंवा ऍक्टिंग लाईन
ओके
याच्यामध्ये जायला आवडेल, आवडलं असतं, म्हणजे मला कधी तो प्लेअर नव्हता त्यात काही वाद नाही आहे, पण जे काही थोडंफार आता हे रोटरी अमुक तमुक या निमित्तानं करतो ना, तर असं वाटतं की अरे छान आहे तो प्रकार, असं फार एक्सप्रेसिव्ह आहे, फार क्रिएटिव्ह आहे आणि छान आहे, असं काहीतरी झालं असतं तर ते झालं असतं.
पुण्यातलं तुमचं आवडतं ठिकाण किंवा जागा?
बेसिकली असं जाऊ बसावं एकट्याने किंवा हे असे मी खूप एकेकाळी विठ्ठलवाडी होतं मी माझ्या लहानपणी, मी मला तो देऊळ आणि तिथं लिटरली फक्त शेती वगैरे होती, आता तशी काही कुठली जागा जाऊन बसावं असं नाही. त्यामुळे आता जे आमचं विरंगुळ्याची जी ठिकाणं आहेत ती म्हणजे मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर कंपू करून मग ते कुठेही चालतं, म्हणजे रेस्टॉरंट चालतं, फार्म हाऊस चालतं, हे करतं, असं एक एक ठिकाण असं नाही आहे, म्हणजे रेस्टॉरंटपेक्षा आम्ही
जिथे कंपनी चांगली ते
कंपनी तिथं तो भाग महत्वाचा.
तुमचा आवडता पुणेरी खाद्यपदार्थ?
ओ खूप
खूप नाही एक
एक मिसळ, बेडेकर मिसळ म्हणता येईल.
बरं,
कणकालच खाल्ली आहे, त्याच्यावर आमचे खूप वादावादी होतात कारण मुलांना टिपिकल त्यांच्या तरुण मुलांना ते काटा की राणी हे ते वगैरे हे असं स्त्री म्हणजे पुणेरी पदार्थ म्हणून स्त्रीची खिचडी
बरं
गोडामध्ये तर काय प्रचंड सगळं म्हणजे मिठाशिरी मलई बर्फी असेल काका हलवाईचा तो मोतीचूर लाडू
आणि लास्ट बट नॉट द लिस्ट नवीन म्हणजे बडिंग आर्किटेक्ट साठी दोन शब्द
आर्किटेक्चर शिकणं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणजे ती कधीच थांबत नाही म्हणजे आज मलाही असं काही वाटत नाही की मी काही फार मोठं अचीव केलंय किंवा आता शिकायचं संपलंय रादर दरवेळेला हेच जाणवतं की अरे आपल्याला अजून खूप काही करायचं आहे तर बडिंग आर्किटेक्टला असं मी एवढंच म्हणेन की जगामध्ये देव आहे का नाही अशा एखाद्या जागेमध्ये तुम्हाला शंका येते पण आर्किटेक्चर नाही अशी कुठली जागा नाहीये सगळीकडे आर्किटेक्चर आहे त्यामुळे अगदी काही वाळवंटात गेला तरी तिथं आर्किटेक्चर काही ना काहीतरी हे आहे सो कीप युअर आईज अँड इयर्स ओपन.
नाईस, थँक्यू व्हेरी मच सर. आज तुमच्याशी गप्पा गोष्टी करून खूप मजा आली, खूप तुमचे नवीन अनुभव तुम्ही शेअर केले त्याच्यामधनं आम्हाला बरंच नवीन काही मिळालं. थँक्यू व्हेरी मच.
यू आर मोस्ट वेलकम.